नमस्कार, जय श्रीराम। मी सुधीर। नुकतेच माझे एक मित्र चांदमल कासवा हे विश्व हिंदू परिषदेच्या व्यवस्थेनुसार आस्था ट्रेननी दिनांक 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीच्या दरम्यान अयोध्येला जाऊन आले। आल्यानंतर आम्हाला उत्सुकता होती म्हणून आम्ही त्यांना तिथलं सगळं वर्णन करायला सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळ्या प्रवासाचं आणि तिथल्या अयोध्येच्या वास्तव्याचं वर्णन केलं। शब्द त्यांचे आहेत, फक्त बोलतो आहे मी। आपणा सर्वांपर्यंत हे सगळं पोचावं या हेतूने मी हे निवेदन करतो आहे। तर त्या दिवशी 7 वाजता संध्याकाळी आम्ही निघालो गांधीनगरहून आणि मेहसाणा रेल्वे स्टेशनवर आलो। मेहसाणा रेल्वे स्टेशनच्या बाहेर जवळजवळ 200 खुर्च्या वगैरे मांडलेल्या होत्या, मंडप होता आणि तिथे चहा पाण्याची जेवणाची व्यवस्था होती। कारण तिथे सर्वजण जे गांधीनगरहून आणि आसपासच्या ठिकाणून जे निघणार होते ते तिथे जमणार होते आणि ते जमल्यानंतर रात्री 1 वाजता भावनगरहून आमची आस्था ट्रेन आली आणि आम्ही त्या ट्रेनमध्ये डब्यामध्ये बसलो। ही ट्रेन 20 डब्यांची होती आणि त्याला सगळे स्लीपर कोचच होते, म्हणजे कुठलाही असा AC कंपार्टमेंट, थर्ड AC वगैरे असं काही नव्हतं। आणि सर्व ट्रेन मिळून जवळजवळ 1300 प्रवासी होते। तर आम्ही अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला आणि त्या ठिकाणी सर्व व्यवस्था, म्हणजे अंथरूण पांघरुणाची सर्व व्यवस्था रेल्वेने केलेली होती। आम्हाला सर्व नाश्ता जेवण वगैरे सर्व त्यांच्या खर्चाने होतं। आम्हाला फक्त 1800 रुपये जायचं यायचं म्हणून भाडं द्यायचं होतं या प्रवासाचं। बाकी सगळी व्यवस्था विश्व हिंदू परिषदेने केलेली होती, खर्चाची व्यवस्था। तर ट्रेनमध्ये स्त्री पुरुष जसे होते तसे काही ठिकाणून स्त्रिया आणि मुलं पण आलेली होती आणि वातावरण जणू काही एक फॅमिली जाती आहे प्रवासाला, अशा प्रकारचं वातावरण संबंध ट्रेनमध्ये होतं। ट्रेनचे डबे एकमेकाला कनेक्टेड असल्यामुळे लोकांची कायम वर्दळ चालली होती आणि गाणी म्हणणं, जय श्रीरामच्या घोषणा देणं वगैरे असं करत करत आनंदात मंडळी पुढे पुढे चालली होती। त्यानंतर काही जी स्टेशनं अशी होती की बाबा कानपूर, कुंडला वगैरे अशी स्टेशनं होती, ती जरा असुरक्षित असल्यामुळे तिथे सुरक्षेची व्यवस्था जास्त होती आणि त्या ती स्टेशनं याच्या आधी अनाऊन्समेंट करत होते की बाबा ट्रेनच्या बाहेर कोणी जाऊ नये किंवा खिडकीतून हात बाहेर काढू नये किंवा डब्याच्या दाराशी उभं राहू नये वगैरे अशा सूचना दिल्या जात होत्या। ट्रेनमध्ये पुरुष पोलीस, महिला पोलीस वगैरे सुरक्षेची व्यवस्था होतीच। ट्रेन फक्त ज्या ठिकाणी त्यांना प्रवासी घ्यायचे होते, म्हणजे अयोध्येला जाणारे, त्याच ठिकाणी फक्त थांबली होती। आणि मग ते प्रवासी घेऊन झाल्यानंतर, कारण ही स्पेशल ट्रेन होती फक्त अयोध्येला जाणारीच होती, तर ते प्रवासी घेऊन झाल्यानंतर ट्रेन कुठेही न थांबता 27 तासांनी म्हणजे 12 फेब्रुवारीला सकाळी 4 वाजता अयोध्येला पोचली। तिथे काही जणं आम्हाला घ्यायला आले होते, म्हणजे प्रत्येक साधारणपणे डब्याला 2-2 ते जणं आले होते। त्याच्यातला एक जण हिंदी भाषिक होता आणि एक जण साऊथ इंडियन किंवा असा दुसऱ्या भाषेतला होता, म्हणजे अहिंदी भाषेतला होता, म्हणजे कुठलीही भाषेची अडचण येऊ नये अशी ती व्यवस्था होती। मग आम्ही तिथून स्टेशनवरून, अयोध्या स्टेशनवरून चालत चालत, जवळजवळ 1 किलोमीटरचं अंतर आहे, आमचं जे वस्तीस्थान होतं जिथे टेंट्स वगैरे उभारलेले होते, नगरं उभारलेली होती, त्या ठिकाणी आम्ही पोचलो। सर्व आम्ही चालत चालत गेलो। आम्हाला प्रवासाच्या सुरुवातीलाच, म्हणजे आधीच नावाची नोंदणी करण्यापूर्वीच कल्पना दिली होती की जवळजवळ 4 किलोमीटर तुम्हाला चालावं लागेल। तर आमच्याजवळ आम्ही अगदी निवडक सामान ठेवलं होतं, स्वतःची काही औषधं आणि काही कोरडा नाश्ता आणि आपले कपडे, असंच तेवढं सामान हलकं ठेवलं होतं। त्याप्रमाणे आम्ही चालत चालत त्या राहण्याच्या ठिकाणी जाऊन पोचलो। तर त्या ठिकाणी 6 अशी निघणारी नगरं होती। आता आमचं जे नगर होतं त्याचं नाव होतं अभिराम दासजी महाराज नगर। तर प्रत्येक नगरामध्ये जवळजवळ 1200 लोकांच्या राहण्याची व्यवस्था होती आणि तिथे सर्व म्हणजे चहा पाणी नाश्ता जेवण वगैरे अशी सगळी व्यवस्था होती. नगराच्या बाहेर त्या त्या नगराचं एक एक कार्यालय होतं आणि त्या कार्यालयामध्ये म्हणजे तुम्हाला जर काही अडचण असेल, कोणाला बाबा ब्लँकेट कमी पडलं किंवा कोणाला काय गरम पाणी येत नाही आहे किंवा काही अशी काही अडचण आली तर त्या ठिकाणी तुम्ही नोंदवायची आणि ते नोंदवल्यानंतर अर्ध्या तासामध्ये अक्षरशः तुम्हाला मदत मिळून जायची आणि तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व व्हायचा अशी सगळी व्यवस्था होती. त्यानंतर आमचं जे गुजराती म्हणजे आमचा जो हे नगर गुजराती लोकांसाठी होतं पण तिथे जेवणाची व्यवस्था तेलंगणा स्टेटनी केलेली होती. म्हणजे अशी एकंदर तिथे व्यवस्था होती की निराळ्या नगरामध्ये व्यवस्था दुसऱ्या राज्यातून केलेली होती. समजा ओरिसा राज्य असेल तर त्यांची व्यवस्था दुसऱ्या कुठल्या राजस्थाननी केलेली होती वगैरे असं सगळं म्हणजे वातावरण होतं की बाबा अखिल भारतीय तुम्हाला एकात्मतेची जाणीव व्हावी आणि सर्व सर्व प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी अन्न मिळावं किंवा मिळावं अशी व्यवस्था होती. इनफॅक्ट जेवताना तुम्हाला कुठल्याही ठिकाणी जाऊन तुम्हाला जेवण घेण्याची मुभा होती. म्हणजे तुम्हाला राजस्थानी पद्धती महाराष्ट्रीयन पद्धती किंवा गुजराती पद्धतीचं जेवण तुम्हाला मिळू शकेल अशा पद्धतीने व्यवस्था होती. तर मग तिथे पोचल्यानंतर आम्ही तिथे थोडीशी विश्रांती घेतली आणि आम्हाला सांगितलं होतं की मंदिर सकाळी 6:30 ते 12:30 आणि मग दुपारी 2:30 ते 7:30 अशी त्यांनी काही वेळ दिली होती. त्या वेळामध्ये तुम्हाला तुमच्या सोयीनी कधीही दर्शन घेता येईल. आणि त्या नगराच्या बाहेर नगराच्या म्हणजे एक्झिटपर्यंत तुम्हाला ई रिक्षा होत्या. म्हणजे तुमच्या नगरापासून ते त्या नगराच्या सीमेपर्यंत म्हणजे त्या एकंदर राहण्याची व्यवस्था होती जी वसतिगृह होतं त्याच्या सीमेपर्यंत तुम्हाला ई रिक्षा त्यांनी फुकट व्यवस्था होती. म्हणजे त्याचे पैसे तुम्हाला द्यायचे नव्हते. परंतु त्याच्या बाहेर पडल्यानंतर जे अयोध्येच्या म्हणजे जे राम मंदिर जे 3 किलोमीटर होतं तिथपर्यंत जायला तुम्हाला 20-20 रुपये पर हेड असं तुम्हाला रिक्षानी जायची सोय होती. तर मग त्याप्रमाणे आम्ही तिथे मंदिरामध्ये गेलो. मंदिराचं पहिल्या मजल्याचं काम पूर्णपणे झालेलं आहे आणि बाकीच्या वरच्या मजल्यांचं काम अजून चालू आहे. पण आमचं तिथे छान आम्ही रामलल्लाचं दर्शन वगैरे घेतलं. खूप गर्दी होती. म्हणजे नेहमीप्रमाणे आपल्याला जसं म्हणतात पुढे चला अशी जी धांदल असते ती त्या ठिकाणी होती. पण मुख्य म्हणजे आम्हाला दर्शन झालं आणि आम्ही त्याच्यानंतर मग आपापल्या सोयीप्रमाणे बाहेर म्हणजे बाहेर नेणारे असं दशरथ महल, कनक भवन, सीता रसोई अशी नेणारी ठिकाणं होती. त्या ठिकाणी पण आम्ही जाऊन आलो आणि हनुमानगढी पण होती तिथेही आम्ही जाऊन आलो. आता हे जे सगळे महल किंवा जे भवन वगैरे म्हटलं आहे ते नाव जरी महल असलं तरी तिथे संपूर्ण ती जागा त्या जागा होत्या त्या जीर्ण अवस्थेमध्ये होत्या. त्यांची पडझड झालेली होती आणि जुनाट होत्या. त्यामुळे ती अशी म्हणजे ते पाहताना आपल्याला विशेष असं आवडत नव्हतं की एकीकडे मोठं मंदिर चांगलं नवीन तयार झालेलं आहे पण त्याच्याबरोबर जे बाहेरचे जी अशी जुनी जी काही काही अशी मंदिरं किंवा असे जे महाल वगैरे आहेत त्याची व्यवस्था म्हणजे त्याची पडझड वगैरे झालेली होती आणि जुन्या अवस्थेमध्ये होती म्हणजे जीर्ण अवस्थेमध्ये होती. त्यानंतर हनुमानगढीला मात्र खूप गर्दी होती. तिथे मात्र म्हणजे 200 पायऱ्या चढून वर जायचं होतं आणि तिथे खूप गर्दी वगैरे होती. त्यानंतर तिथे तुम्हाला असं बाहेर म्हणजे अयोध्येच्या बाहेर ज्या वेळेला तुम्ही फिराल अयोध्येच्या परिसरामध्ये ज्या वेळेला तुम्ही फिराल त्यावेळेला तुम्हाला असं जाणवायचं की तिथे घरं अगदी अशी म्हणजे पडझड झालेली जुनी रंग उडालेली खिडक्यांची दारं वगैरे लाकडाची दारं अशी बरोबर नाहीत अशी सगळी म्हणजे जणू काही हा असा एक निग्लेक्टेड एरिया असं तुम्हाला वाटेल आणि गरिबी तुम्हाला ठाई ठाई दिसेल. तिथले लोक अतिशय गरीब ज्यांना म्हणजे ज्याला आपण म्हणतो पोषक आहार व्यवस्थित मिळालेला नाही आहे असा किंवा ज्यांचं शिक्षण व्यवस्थित झालेलं नाही अशा टाईपचे तुम्हाला तिथे मागासलेली अशी गरीब लोक तुम्हाला जास्ती करून दिसतात. आणि रस्तेसुद्धा खूप अरुंद आहेत, म्हणजे जायला यायला रस्ते पण अरुंद आहेत. दुकानं जी अयोध्येचे जे मंदिराच्या बाजूची जी दुकानं होती जी नवीन केलेली होती त्या सगळ्याची धाटणी म्हणजे बाहेरचं सगळं एलिव्हेशन एकसारखं होतं, परंतु बाकीची जी बाहेरची दुकानं होती ती मात्र त्यांची अवस्था काही खास नव्हती. आम्हाला तिथे राहताना सर्व गरम पाण्याची व्यवस्था वगैरे सर्व चांगलं होतं. आणि ज्यावेळेला आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, म्हणजे आम्ही त्यानंतर मग 14-13 तारखेला रात्री पहाटे ते 3-4 वाजता ज्यावेळेला निघालो, त्याच्या आधी म्हणजे आम्ही जस्ट ट्रेनमध्ये बसलो आणि त्याच्या आधी अगदी गडगडाट होऊन जोरात पाऊस पडला. या सुदैवाने आम्हाला तिथे भिजायला जाणं नाही, कारण आम्ही तोपर्यंत आमच्या डब्यामध्ये बोगीमध्ये बसून स्थानापन्न झालो होतो, त्यामुळे आम्हाला काही त्रास झाला नाही, भिजलो वगैरे नाही. पण त्या पावसाचं आश्चर्य वाटलं की अचानक एवढा पाऊस पडला. आता येताना ट्रेनमध्ये ज्यावेळेला गप्पा चालू होत्या त्यावेळेला एक असा विषय निघाला होता की अयोध्येची म्हणजे प्रजा लोक असे काही खास म्हणजे जास्ती करून गरीब असे दिसले. तर एका माणसाने त्याच्याबद्दल एक अशी आख्यायिका सांगितली, म्हणजे किंवदंती आपण म्हणतो त्यावेळेस जसे, की त्याने असं सांगितलं की भरतानी राम ज्यावेळेला वनवासात गेले त्यावेळेला भरत नंदीग्रामला राहून तो अयोध्येची व्यवस्था पाहत होता आणि तो साध्या वेशामध्ये लोकांमध्ये जाऊन लोकांना विचारायचा की तुमची कशी स्थिती आहे, तुम्हाला म्हणजे सगळं मिळतं आहे ना व्यवस्थित, काही कमतरता नाही आहे ना, सगळे खुशाल आहात ना, असं तो विचारायचा. त्यावेळेला लोक म्हणायचे की आमचं सगळं ठीक आहे, आम्हाला काही कमी नाही, पण रामाच्यासारखी नाही, रामाच्यासारखी स्थिती नाही, राम राज्य करत होते तेव्हासारखी स्थिती नाही. तर हे भरताला सतत ऐकायला मिळालं आणि 14 वर्ष भरत तसं राज्य करत होता नंदीग्रामला राहून, त्याला हेच सतत ऐकायला मिळालं, त्यामुळे त्याला एक प्रकारचा प्रजेचा राग आला आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही अशाच परिस्थितीमध्ये कायम राहाल. आता ही एक किंवदंती आहे, त्याच्यावर काय म्हणजे आपण पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवायला पाहिजे असं नाही, पण असा एक विषय तिथे निघाला होता. आणि मग त्याप्रमाणे मग प्रवास करत करत शेवटी आम्ही पहाटे 14 तारखेला पहाटे याला उतरलो, मेहसाणाला उतरलो आणि मग तिथून आपापल्या व्यवस्थेनी आम्ही आपापल्या ठिकाणी घरी पोचलो. अशी एकंदर आम्हाला अगदी संस्मरणीय लक्षात राहण्यासारखी आणि खूप चांगली व्यवस्था असलेली अशी आमची ही एक प्रकारची सहल एक प्रकारची यात्रा झाली आणि त्याबद्दल आम्ही श्रीरामाचे आणि विश्व हिंदू परिषदेचे आभारी आहोत. नमस्कार, धन्यवाद.